चीनी मंडी .com पॉडकास्ट।
साखर निर्यातीला पाकिस्तान प्रतिबंध लावू शकतो। पाकिस्तानात साखरेच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढत आहेत। या किमती कमी करण्यासाठी सरकार अनेक प्रयत्न करत आहे। देशातील साखर मूल्यात होणाऱ्या वृद्धीबाबत बैठकही बोलवण्यात आली होती, ज्यामध्ये सरकारनं साखर उद्योगाला चेतावणी दिली की जर घरगुती बाजारात साखरेच्या किमती अशाच वाढत राहिल्या तर निर्यातीवर प्रतिबंध घालावा लागेल। वाणिज्य, कपडा उद्योग आणि उत्पादनावर प्रधानमंत्र्यांचे सल्लागार अब्दुल रजाक दाऊद यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली। गेल्या 2 महिन्यामध्ये देशात साखर किमतीत वाढ झाली, कारण रमजानमध्ये नागरिकांसाठी 54 रुपये प्रति किलो साखर उपलब्ध होती। मूल्य निरीक्षण समितीनं त्यांच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत साखरेच्या वाढलेल्या किमतीबाबत चिंता व्यक्त केली। खुल्या बाजारात साखरेच्या किमती कमी करण्यासाठी सरकारनं पहिल्यांदा संभागीय आयुक्तांना निर्देश दिले होते। अहवालानुसार ठोक बाजारात साखरेची किंमत 76 रुपये प्रति किलोपर्यंत आहे। साखरेच्या किमती कमी करण्यासाठी रावळपिंडीमध्ये जिल्हा प्रशासनानं बाजारात साखरेची किंमत 74 रुपये प्रति किलो इतकी निश्चित केली होती आणि यासाठी बाजारात छापेमारी करण्याची घोषणाही केली होती। जूनमध्ये पाकिस्तान सरकारनं 3.30 रुपये प्रति किलो साखरेवर कर सादर केला। यानंतर असं समजलं की बाजारात साखर अत्याधिक दरामध्ये विकली जात आहे। त्याचबरोबर बेकायदेशीर साखरेच्या तक्रारीनंतर सरकारनं यावर कारवाई सुरू केली आणि साखरेची 1000 बेकायदेशीर पोती जप्त केली।